नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. गवई यांच्या मातोश्री देखील या सोहळ्यास उपस्थित होत्या. न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे 6 महिने 10 दिवस या पदावर कार्यरत राहतील. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद आहे असं भारतानं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. हे सत्य तिथल्या एका भागाचं नाव बदलण्याच्या हास्यास्पद प्रयत्नानं बदलू शकत नाही, यावर त्यांनी भर दिला. नैऋत्य मौसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात पहाटे पावसाच्या सरी कोसळल्या. सांगली जिल्ह्यातील वाळवा, मिरज, तासगाव, खानापूर, पलूस, जत आणि कवठे महांकाळ या तालुक्यात रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. भारतात कार्यरत पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयानं दिले आहेत. नवी दिल्ली इथं पाकिस्तान उच्चायोगात कार्यरत एका पाकिस्तानी कर्मचाऱ्यानं आपल्या पदाला साजेसं वर्तन न केल्यामुळे त्याला काढून टाकण्यात आलं आहे. यासंदर्भात पाकिस्तान उच्चायोगाच्या प्रभारींना या आशयाचं आक्षेपपत्र जारी करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेल्वे पुलांचं काम महारेलनं हाती घेतलं आहे. आतापर्यंत 32 पूल महारेलनं पूर्ण केले आहेत. यावर्षी 25 पूल महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचं आहे, त्यादृष्टीनं महारेलकडे जबाबदारी देण्यात आली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रे रोड केबल स्टेट रोड ओव्हरब्रिज आणि टिटवाळा रोड ओव्हरब्रिजच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल बोलत होते. दरम्यान महाराष्ट्रात मेट्रोचं जाळं अधिक विस्तारित करण्यासाठी तसंच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल असं प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि सर्व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चीनच्या जियांगशान इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन चॅम्पियनशिप या स्पर्धेतलं भारतीय भारोत्तोलक दिलबाग सिंग याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुषांच्या 96 किलो वजन गटात दिलबाग सिंग 9व्या स्थानावर पोहोचला होता. याआधी याच स्पर्धेत महिलांच्या 64 किलो वजन गटात भारतीय भारोत्तोलक सीरम निरुपमा देवी 209 किलो वजन उचलून 4थ्या क्रमांकावर राहिल्यानं पदक मिळवू शकली नव्हती. आशियाई भारोत्तोलन स्पर्धेत भारताकडून दिलबाग सिंग आणि सीरम निरुपमा देवी हे दोनच खेळाडू सहभागी झाले होते. 78व्या कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रान्स इथं आकर्षक रेड कार्पेट आणि झगमगाटात प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट डी निरो यांना काल मानद पालने डी या सन्मानानं गौरवण्यात आलं. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचा 1970 साली प्रदर्शित झालेला अरण्येर दिनरात्री हा चित्रपट क्लासिक संवर्गात दाखवण्यात येईल. यात सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका आहेत. भारतीय चित्रपट दिग्दर्शक नीरज घायवान यांचा दुसरा चित्रपट होम बाउंडला अनसर्टन रिगार्ड या संवर्गासाठी निवडण्यात आलं असून या चित्रपटात ईशान खट्टर यांनी भूमिका केलेल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.